हरिओम। वंदनीय डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी www.ramdas400 या डॉक्टर राम साठे यांनी केलेल्या वेबसाईटवर समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांवर छोटी छोटी निरूपणं भाष्य केलेली आहेत। पहिल्या श्लोकापासून 185व्या श्लोकापर्यंत प्रकृती बरी नसताना सांसावल्या अगदी निकट असताना मृत्यू समोर दिसत असताना त्यांनी ही सर्व निरूपणं केलेली आहेत। 185 श्लोक झाल्यानंतर त्यांचा देहांत झाला, परंतु हे काम कोणीतरी पूर्ण करायला पाहिजे अशा प्रकारच्या नम्र भावनेने मी श्लोक 186 ते 205 या श्लोकांचं छोटं निरूपण प्रत्येक श्लोकावरचं आपल्यासमोर करते आहे। 186वा जो श्लोक आहे तो असा आहे, सदा सर्वदा राम सन्निधा आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योग, मना सांडिरे मीपणाचा वियोग। पहिली ओळ आपल्याला परिचित आहे, कारण यापूर्वी एका मनाच्या श्लोकामध्ये सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, हे आपण ऐकलेलं आहे। तोच देव तोच राम इथे सदा सर्वदा सन्निध आहे। सन्निध आहे म्हणजे कुठे आहे? इथे आहे, इथे आहे, हृदयात आहे, मस्तकात आहे, संपूर्ण शरीराच्या रोमरोमात आहे। अणु माझी राम, रेणू माझी राम, सर्वत्र राम राहतो, तर त्यामुळे तो सन्निध आहे। मना सज्जना सत्य शोधूनी पाहे, आपल्या भोवतालचं जे घडणारं आणि मोडणारं जग असतं त्याच्या मागचं सत्य समर्थ मोठ्या प्रेमाने आपल्या मनाला सांगतायत की हे मना, हे सत्य तू शोधून पहा। शरीर गेल्यानंतर मनुष्याचं काय होत असतं पुढे सगळं हे आलेलं आहेत शिष्याचे प्रश्न। तर अशावेळी माणसाने अंतर्मुख होऊन विचार करावा की हे जे बदलणारं जग आहे त्याच्या मागे न बदलणारं शाश्वत असं काय आहे ते तू शोधून पहा। असं तू शोधायला गेल्यावर तुझ्या लक्षात येईल अखंडित भेटी रघुराज योगो, रघुराज राम आत्माराम ह्याचा वियोग कधी संभवतच नाही, कारण तो सदा सर्वदा आपल्या जवळच आहे। कितीतरी सुंदर सुंदर गीतं कवींनी संतांनी म्हटलेली आहेत, कुठे शोधीशी रामेश्वरान, कुठे शोधीशी काशी, तो हृदयातच आहे भगवंत आणि तो उपाशी राहिला आणि कुठे वणवण फिरतोस। एका आजीबाईंची गोष्ट आहे, तर त्या अंगणामध्ये काहीतरी वाकून खाली वाकून काहीतरी शोधत होत्या। कोणीतरी विचारलं की काय शोधता आजी तुम्ही, तर म्हणाले अगं बाई मी सुई शोधते। तर ते म्हणाले कुठे पडली सुई तुमची? ती सुई पडली माजघरात। पण मग माझघरात पडलेली सुई आजी तुम्ही अंगणात कशी शोधता? मग त्या आजी म्हणाल्या की तो देव जो तुमच्या हृदयात आहे त्याला तुम्ही बाहेर कशाला शोधता? तर तो आतच आहे सदा सर्व, इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा तो आपल्याला जवळचा अगदी आत असा आहे। पण आपल्याला का दिसत नाही? आपल्यात आणि त्याच्यामध्ये अहंकार नावाची एक गोष्ट उभी आहे। म्हणून म्हटलेलं आहे मना सांडिरे मीपणाचा वियोगू, याचा अर्थ मीपणामुळे जी एक भिंत जो एक अंतराय उभा राहिलेला आहे तो जर आपण बाजूला केला तर मग आपल्याला प्रभूचं दर्शन आपल्या आतच होत असतं। ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा महाराजांनी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे की तो मी कैसा मुखाप्रती भानू जैसा, इतका सरळ समोर सूर्य दिसावा इतका मी स्पष्ट आहे, बाहेर आहे आत आहे पण अज्ञानामुळे अहंकारामुळे मनुष्याला त्याचं दर्शन होत नाही. तर ही जर अहंकाराची भिंत आपल्या शरणतेने विरघळून गेली तर परमात्मा काही दूर नाही आपल्याला, परमात्मा परवता दूरी नाही, असं मोठं आश्वासन श्री रामदासांनी आपल्याला दिलेलं आहे.